चहा अर्थात टी केवळ पानांच्या उत्पादनासाठी ज्यांची लागवड केली जाते अशा काही वनस्पतींमध्ये चहाच्या वनस्पतीला विशेष महत्वाचं स्थान आहे. ही वनस्पती थिएसी कुलातील असून तिचं शास्त्रीय नाव कॅमेलिया सायनेन्सिस असं आहे. या वनस्पतीच्या पानांपासून जे पेय तयार करतात त्याला देखील चहा असंच म्हणतात. या पेयाला विशिष्ट चव आणि गंध असून तरतरी आणण्यासाठी त्याचं सेवन केलं जातं. 3000 वर्षापूर्वी चीनमध्ये चहाचं सेवन केलं असल्याचा उल्लेख आहे. ईशान्य भारत, उत्तर म्यानमार, नैऋत्य चीन आणि तिबेट हे प्रदेश चहाचे मूळ उत्पत्ती स्थान आहे. येथून जगातल्या सुमारे 52 देशात या वनस्पतीचा प्रसार झाला. चीन, जपान, भारत, बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये चहाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भारतात 1840 सालांपासून हिमालयाच्या पायथ्याशी, नंतर आसाम, नंतर दक्षिण भारत चीनी तसंच देशी चहाच्या झाडांची लागवड केली जात आहे. या सगळ्या प्रदेशात बरं का चिनी आणि देशी चहाच्या झाडांची लागवड. चहा ही वनस्पती 10 ते 17 मीटर पर्यंत वाढू शकते पण छाटणी करून तिची उंची 7 दशांश किंवा 1.7 दशांश मीटर पर्यंत राखतात. त्यामुळे ही झुडपाच्या स्वरूपात दिसते. या झुडपाला पुष्कळ फांद्या असतात. पानं साधी, झाड एकाडेक असून भाल्यासारखी दंतुर काठांची आणि चकचकीत असतात. कोवळी पानं लवदार असतात. फुलं पांढरी आणि सुवासिक असून पानांच्या बेचक्यामध्ये एकेकटी किंवा 2 ते 4 झुपक्यांनी येतात. बोंड म्हणजे फळ कठीण असून त्यात 1 ते 3 अशा बिया असतात. चहा वनस्पतीच्या प्रक्रिया केलेल्या पानांपासून चहा हे पेय तयार करतात. चहाची पानं हातानं खुडली जातात. पानं खुडताना शेंड्याकडील 2.5 पान खुडतात. या पानांपासून होणारा चहा सर्वोत्कृष्ट असतो. पानांच्या केल्या जाणाऱ्या प्रक्रियेनुसार चहाचं ब्लॅक टी, ओलॉंग टी, ग्रीन टी आणि व्हाईट टी असे प्रकार पडतात. पाश्चिमात्य देशात ब्लॅक टी तयार करण्यासाठी चहाच्या भुकटीवर उकळतं पाणी, त्याचं तापमान किती तर 95 डिग्री ते 99 डिग्री सेल्सिअस आतून चहा तयार करतात. या चहाचा स्वाद तीव्र असतो. भारतात ब्लॅक टी तयार करताना चहाची भुकटी पाण्यात टाकून 3 ते 4 मिनिटं आपण ती उकळतो. आसाम टी, नेपाळ टी, दार्जिलिंग टी, निलगिरी टी हे ब्लॅक टी तयार करण्यासाठी वापरतात. ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याचं तापमान 80° ते 85° सेल्सिअस ठेवतात. ब्लॅक टीच्या तुलनेनं या चहाचा स्वाद सौम्य असतो. आफ्रिकेतील देशात ग्रीन टी सेवन करतात. ओलॉंग टी करण्यासाठी चहाची पाने 82° ते 85° सेल्सिअस तापमान असलेल्या गरम पाण्यात 3 ते 4 मिनिटं ठेवतात आणि ती काढून घेतात. वापरलेली पानं पुन्हा 4-5 वेळा वापरून ओलॉंग टी तयार करता येतो. 2-3 वेळा वापरलेल्या पानांपासून तयार केलेल्या चहाचा स्वाद अधिक चांगला असतो. व्हाईट टी केवळ चीनमध्ये मिळतो. चहाची कोवळी पानं खोडून आणि ती सुकवून व्हाईट टी तयार करतात. याखेरीज पानांच्या आकारानुसार चहाचं वर्गीकरण करतात. आसाम चहा मोठी पानं, दुसरं म्हणजे चिनी चहा लहान पानं आणि तिसरं म्हणजे कंबोड चहा मध्यम आकाराची पानं. जगभर चीनमधल्या लहान पानांचा चहा आणि आसाममधल्या मोठ्या पानांच्या चहापासून मिळवलेली भुकटी यांचा वापर सर्वाधिक केला जातो. मात्र हर्बल टी हा चहाचा प्रकार नाही. चहा व्यतिरिक्त इतर वनस्पतींची पानं, फुलं आणि फळं यांच्या अर्कापासून हर्बल टी बनवतात. चहा हे जगातील सर्वात लोकप्रिय पेय आहे. शीण आणि थकवा घालवण्यासाठी लोक आवर्जून काय पितात? चहा. या पेयात कोणतंही प्रथिन, मेद किंवा कर्बोदक नसतंच. मात्र चहात कॅफिन, कॅटेचिन आणि थिएनिन ही रसायनं असतात. यापैकी कॅफिन हे उत्तेजक आहे, कॅटेचिन प्रतिऑक्सिडीकारक आहे. सजीवांच्या पेशी चयापचय क्रियेमध्ये तयार होणाऱ्या ऑक्सिजन मूलकांद्वारे होणाऱ्या ऑक्सिडीकरणामुळे पेशींना इजा होत असते. प्रतिऑक्सिडीकारकामुळे या हानिकारक गोष्टींना आळा बसतो. चहाची पानं कडू, स्तंभक, रुचीवर्धक, पाचक आणि मूत्रल आहेत. जगातील सर्व थरातील लोकांना दैनंदिन आहारामध्ये आणि आदरातिथ्यात चहाला मानाचे स्थान दिले गेले आहे.
बऱ्याच देशांमध्ये चहा कोरा पिण्याची पद्धत आहे, मात्र काही ठिकाणी चहामध्ये वेगवेगळे पदार्थ मिसळतात. मंगोलिया आणि तिबेट या प्रदेशात कॅलरीज वाढविण्यासाठी चहात याकच्या दुधापासून तयार केलेले लोणी मिसळतात. भारतात बरेच जण कोऱ्या चहात दूध मिसळतात, तर काही जण लिंबाचा रस मिसळतात. मसाला चहा तयार करण्यासाठी बाजारात उपलब्ध होणारा चहाचा मसाला वापरतात. जगभर चहा निर्यात करण्यात देशात कोणकोणते देश आहेत बघा. चीन पहिल्या क्रमांकावर, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चहाच्या निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होत असते. ही नोंद राजा ढेपे यांनी लिहिली आहे.